स्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशान्द्रिसरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सद्भावे साधु भावे च सद इत्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत् शब्दः पार्थ युज्यते। सत् हा शब्द कधी योजला जातो ते भगवंत आता सांगतात। ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग असा विषय चाललेला आहे। त्याच्यामध्ये ओम या शब्दाचा विनियोग याचा अर्थ परमात्म्याची ध्यानामध्ये प्रचिती घेणं म्हणजे ओमचा विनियोग। आणि ही प्रचिती घेतल्यानंतर आपण प्रचिती घेतल्याच्या समाधानामध्ये त्या ओंकाराचा उच्चार करणं। तत् या शब्दाचा अर्थ सर्व जगत त्या परमात्म्यापासूनच झालेलं आहे। पंचमहाभूत परमात्म्यापासून झालेली आहेत। त्रिगुण परमात्म्यापासून झालेले आहेत। पंचभूतिक विश्वामध्ये असणारे भूत मात्र म्हणजे आम्ही परमात्म्यापासून झालेले आहोत। आमची कर्म देखील परमात्म्यापासून झालेली आहेत आणि त्या कर्माची फळं देखील परमात्म्यापासून झालेली आहेत। म्हणून कर्म करणारा देह किंवा इंद्रिय कर्म आणि कर्माची फळं ही तत्वतः परमात्म्यापासून झालेली आहेत असं त्याच्यामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचं स्मरण कर्म करताना ठेवणं हा तत् शब्दाचा भगवंतांनी विनियोग सांगितला। पण हा विनियोग सांगितल्यानंतर म्हणजे ध्यानात ही प्रचिती घेतली तसंच आपण जी कर्म करतो त्या कर्मांमध्ये परमात्मा आहे असा भाव ठेवला। कर्म ज्याच्या सहाय्याने होतं ती इंद्रिय देखील अर्थातच परमात्म्यापासून आलेली आहेत तीही परमात्मा स्वरूप आहेत असा भाव ठेवला। इंद्रियांनी कर्म केलं त्या कर्माचं फळ मिळालं तेही जगतामध्येच येतं कोणतंही फळ असेल तरी। हे फळ देखील परमात्माच आहे। अशा प्रकारे ध्यानाने परमात्म्याची प्रचिती घेऊन कर्माला प्रवृत्त झालेला आपल्या इंद्रियांसकट कर्मासकट फळासकट एक परमात्माच आहे अशा बोधामध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एवढ्यांनी भागत नाही, कारण कर्म करणारा जो करता आहे तो करता मी हे कर्म करतो असं जोपर्यंत म्हणतो आहे तोपर्यंत आवाज थोडा वाढवता येईल का, जोपर्यंत मी कर्म करतो असं म्हणतो आहे तोपर्यंत इंद्रिय ब्रह्म आहेत, कर्म ब्रह्म आहे, कर्मफळ देखील ब्रह्मस्वरूपच आहे आणि कर्त्यांनी सुरुवातीला परमात्म्याची प्रचिती घेतलेली आहे। असं असताना देखील कर्म करत असताना कर्त्याचा म्हणजे इंद्रियांच्याही बुडाशी मनाच्याही बुडाशी बुद्धीच्याही बुडाशी अधिष्ठानभूत असणारा ज्याच्या अधिष्ठानावर देह मन कर्म करतात त्याच्या ठिकाणी जर ब्रह्मभाव नसेल तर त्या ठिकाणी दुज म्हणजे द्वैत निर्माण होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। करणारा त्यांनी देखील आपल्या स्वतःला आपण परमात्मा आहोत असं समजलं पाहिजे। याच्यामध्ये करणारा म्हणजे इंद्रिय मन बुद्धी ही ब्रह्मभावनेमध्ये आहेत असं धरलं तरी देखील त्यांच्या मागं असणारा त्यांची प्रेरणा असणारा जो मी अहम तोही परमात्म स्वरूप आहे हा विनियोग मात्र सत हा शब्द सुचवतो असं भगवंत म्हणतात। तरी सत शब्दे येणे आटूनी असताचे नाणे दावीजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप। कर्म ज्या देहाकडून घडतं त्या देहाची जी सत्ता आहे किंवा अधिष्ठान आहे ते अधिष्ठान देखील परमात्म स्वरूप आहे असा कर्त्याचा पूर्ण भाव पाहिजे। ते असं म्हणतात की सत भावे साधू भावेच, म्हणजे सत म्हणजे अविनाशी, सत म्हणजे निष्कंप अविनाशी अक्षर, केवळ जाणीव स्वरूप असं अस्तित्व, ज्या अस्तित्वाच्या आधारावर आपला देह चालतो बोलतो हलतो ते अस्तित्व, हे जे अस्तित्व आहे हे अस्तित्व नाम रूप वर्ण आकार विरहित असं आहे। हे अस्तित्व जाणीव स्वरूप आहे, हे अस्तित्व चैतन्य मात्र आहे, पण चैतन्य म्हणजे मन नव्हे, चैतन्य म्हणजे चित्त नव्हे, तर चित्ताच्याही बुडाशी मनाच्याही बुडाशी एवढंच नव्हे तर त्या मूळ चैतन्याची किरण मात्र म्हणून बुद्धी चित्त मन अंतःकरण मीपणा अहंकार हे भाव त्या शुद्ध अस्तित्वाचे किरण मात्र आहेत असं समजलं जाईल। आणि हा विषय भगवंतांनी वारंवार भगवद्गीतेमध्ये सांगितला, जसं 13व्या अध्यायामध्ये इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम असं ते म्हणाले, हे जे शरीर आहे हे जे शरीर आपलं दिसतं आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात। आणि हे शरीर आहे असं जाणणारा या शरीरामध्येच जो आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात। एतद यो वेत्ती तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, हे क्षेत्र आहे असं जाणणारा या क्षेत्रामध्येच आहे। तो आपल्या स्वतःला मी म्हणतो, तो अस्तित्व मात्र आहे म्हणून तो मी म्हणतो, त्याला सत असं म्हटलं जातं। आणि सर्वाचा नाश झाला तरी त्याचा नाश कधीही होत नाही। मन नाहीसं झालं तरी देखील जे उरतं, चित्त नाहीसं झालं तरी देखील जे उरतं, तर्क थांबला, बुद्धीचं कार्य पूर्ण थांबलं तरी देखील जे उरतं, असं अस्तित्व मात्र सत या शब्दांनी प्रतीत होणारं असं। आणि हे जे सत आहे ते देह मन बुद्धीच्या पलीकडचं आहे, तसंच हे सत हे सर्व विश्व ज्याच्यामुळे निर्माण झालं ते हे सत्तत्वच आहे। उपनिषद असं म्हणतात की सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी एक सत्तत्वच होतं। म्हणजे ज्या वेळेला पृथ्वी नव्हती, ज्या वेळेला आपण होतं, ज्या वेळेला तेज नव्हतं, ज्या वेळेला वायू नव्हता, ज्या वेळेला गगन देखील नव्हतं, ज्या वेळेला काहीच नव्हतं, तेव्हा काहीतरी होतं। जर काहीच नसेल तर त्याच्यापासून काही निर्माणही होणार नाही। ज्या अर्थी जगत निर्माण झालं त्या अर्थी जगताच्या बुडाशी काहीतरी एक असलं पाहिजे। आणि या बाबतीत तसं परमार्थी म्हणजे उपनिषद आणि विज्ञान यांचं अगदी ऐक्य होऊन गेलेलं आहे। कारण आज विज्ञान देखील असं सांगतं की हे जे दृश्य जगत आहे ते दृश्य जगत हे अव्यक्त तत्वानी बनलेलं आहे असं विज्ञान देखील सांगतं। आपण सर्व म्हणजे स्थूल पदार्थ मात्र, भूत मात्र म्हणजे आम्ही, आमच्यामध्ये असणारं पंचभूतिक तत्व आणि बाहेर असणारं पंचभूतिक तत्व आणि निसर्गात असणारं सर्वत्र भरून राहिलेलं पंचभूतिक तत्व हे सगळं याच्या बुडाशी अव्यक्त तत्व आहे असं विज्ञान देखील सांगतं। आणि ते तत्व एकच आहे असंही ते सांगतं। त्यांच्या अणूंच्या विशिष्ट रचनेतून, विशिष्ट प्रमाणात झालेल्या रचनेतून धातू निर्माण झाले। अणूंच्या विशिष्ट प्रमाणात झालेल्या रचनेतून आणि त्या प्रमाणामधून दगड माती निर्माण झाले, त्याच्यातूनच सगळं पंचभौतिक विश्व निर्माण झालं। म्हणून हे जर सगळं मागं नेलं, मागं जर ढासळलं, याचा एकात एक लोप केला तर एक अविनाशी तत्व शिल्लक राहतं। पदार्थाचा तर नाश होतच नाही, तो ट्रान्सफॉर्म होतो, एकामधून दुसऱ्यामध्ये जातो। पण असं एकामधून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म होत होत देखील सर्वात शेवटी जर काही राहत असेल तर शास्त्रज्ञ म्हणतात की अणूंचं हे विश्व बनलेलं आहे। याच्या बुडाशी जर पाहायचं झालं तर एक, आणि आपल्या संतांनी देखील अणू हा ही संकल्पना वापरलेलीच आहे। अणू म्हणजे अतिशय लहान, की ज्याच्यापेक्षा अनेक लहान काही नाही असं। तो अणू केवढा आहे असं जर म्हटलं तर शास्त्रज्ञ असं म्हणतात की 1 दशांश मिलियन मिलीमीटर, 1 दशांश मिलियन मिलीमीटर, तोही ते त्याचं मॅपिंग केलेलं नसणार आहे तेही त्यांच्या गणितानेच त्यांनी शोधून काढलेला आहे. तो करंट दिसत नाही. इतका तो अणू याचा अर्थच तो इतका लहान आहे. आणि हा जो अणू आहे त्या अणूमध्ये भरपूर अवकाश आहे असं ते सांगतात. जे किती अवकाश आहे हे सांगण्यासाठी उदाहरण म्हणून, म्हणजे हे उदाहरण देखील उदाहरण म्हणूनच घ्यायचं. पण एक संत्र, नाशिकहूनच नागपूरहूनच आली आहेस नाही का तू, एक संत्र जर पृथ्वी एवढं मोठं केलं, बर का, शास्त्रज्ञ असं म्हणतात, एक संत्र जर पृथ्वी एवढं मोठं केलं तर अणू हा लिंबा एवढा दिसेल असं ते म्हणतात. म्हणजे तो किती लहान आहे हे सांगण्यासाठी ते सांगतात. असा हा लिंबा एवढा अणू जर भारताच्या संसद भवना एवढा मोठा केला, तुम्हाला गणित लागतंय का, हा जर संसद भवना एवढा मोठा केला तर त्याच्यामध्ये ठेवलेल्या मोहरीच्या कणा एवढा त्याचं केंद्र असेल. त्याला ते कुठल्याच बाजूला झुकलेलं नसल्यामुळं, ते अलिप्त असल्यामुळं त्याला न्यूट्रॉन असं म्हटलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एवढी मोठी स्पेस आहे जे मोहरी आणि बाकीचा संसद भवनाचा बाहेर ज्या भिंतीचा आतला भाग असेल एवढा. पण तो अणू मुळातच लहान केला तर लिंबा एवढा होईल जेव्हा संत्र पृथ्वी एवढं मोठं असेल असं ते म्हणतात. हे शास्त्रज्ञांनीच वापरलेली भाषा आहे. आणि त्याच्यामध्ये जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन फिरतात तर त्याचा जो परिघ आहे त्या परिघावर इलेक्ट्रॉन जे फिरतात त्यांचं असं म्हणणं आहे की 600 मैल प्रति सेकंद एवढ्या वेगाने तो फिरतो आहे एका अणूच्या भोवती एक इलेक्ट्रॉन. आणि त्याच्या आत जी मोठी भली मोठी स्पेस आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन सतत फिरत असतो आणि त्या परिघाच्या बाहेर तो जात नाही, त्या परिघाच्या आत तो फिरतो. तो 40,000 मैल प्रति सेकंद या वेगाने फिरतो असं ते म्हणतात. म्हणजे जर एक अणू मोठा केला तर एक मनुष्य काय, एक हत्ती काय, कितीही वस्तू त्याच्यातून सहज आरपार जाऊ शकेल. एवढंच नव्हे तर पलीकडचं या खांबाच्या दिसायला, या भिंतीच्या पलीकडचं दिसायला काही हरकत नाहीये. पण त्याचा फिरण्याचा वेग इतका मोठा असल्यामुळं तुमची दृष्टी जाते तेव्हा प्रत्येक ठिकाणी तो असतोच. हा जो अणू आहे हा अणू देखील अंतिम आहे असं शास्त्रज्ञ आता मानायला तयार नाहीत. इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे तीन मूलभूत द्रव्य त्याच्यामध्ये आहेत तशी अजून 200 मूलभूत द्रव्य त्यांना सापडली आहेत असं म्हणतात. आणि हा अणू देखील स्थूल नसून तो कण आणि लहर ज्याला म्हणू अशा प्रकारे सतत एकमेकांमध्ये परिवर्तित होत असतो. त्याला नाश नाहीये पण तो अंतिम आहे असं जर म्हटलं तर त्याच्या आत एक चैतन्य आहे, त्याला चालवणारं देखील काहीतरी आहे. तो जर स्थूल असता तर फिजिक्सच्या सगळ्या नियमात बसला असता. पण तो स्थूल आहे असं म्हणायला शास्त्रज्ञ तयार नाहीत. तो घन देखील असतो आणि तो किरण देखील होतो. एवढंच नव्हे तर त्याची माहिती घेण्यासाठी त्याच्यावर जर काही प्रश्नांचा मारा केला तर प्रत्येक वेळेला वेगळं उत्तर देतो, एकसारखं उत्तर मिळत नाहीये. त्या अणूला देखील एक मन आहे असं समजलं गेलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे काय आहे हे अजून अज्ञात राहिलेलं आहे. आणि एवढं मात्र निश्चित आहे की आपल्या सगळ्या विश्वाच्या बुडाशी तेच एक आहे आणि त्या तऱ्हेनी इथं असणारे हे पुस्तक, हा डेस्क, मी बसलोय ती उशी, माझे कपडे, मी, तुम्ही, हे सगळे कुठेतरी एका पातळीवर एकच आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन भगवद्गीता असं म्हणते की हे एक आहेत असं समजणारा इथं एक आहे. तो जाणीव स्वरूप असल्यामुळं हे एक आहेत असं समजण्याची शक्ती देखील त्याच्यामध्ये आहे. तो एकाच वेळेला अविनाशी आहे पण तो जड नाही, तो चेतन स्वरूप आहे म्हणजे जाणीव स्वरूप आहे. एवढंच नव्हे तर त्याला स्वसंवेद्य असं म्हटलं जातं पारमार्थिक परिभाषेमध्ये, म्हणजे तो स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे. या ठिकाणी मात्र वैज्ञानिक आणि पारमार्थिक यांच्या विचारसरणीत वैज्ञानिकांना बौद्धिकरित्या हे समजलेलं आहे तर पारमार्थिकांना प्रचितीच्या अंगानी समजलं असं ते म्हणतात. वैज्ञानिकांना जगाचा अणूमध्ये झालेला अंत गणितानी समजतो, विज्ञानाच्या अंगानी समजतोय. पण व्यक्तीला आपल्या स्वतःचा निराश झालेला ध्यानसमयी समजतो आणि तरीही काहीतरी शिल्लक राहतं हे त्याला कळतं, त्याला सत असं म्हणतात. म्हणून उपनिषद असं म्हणतात की यदा एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्. जसं एक माती जाणली असताना मातीची सगळी भांडी जाणली जातात, मातीचीच आहेत अशा प्रकारे. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. त्याची जी वेगवेगळी नावं असतील ती ओळखण्यासाठी म्हणून, तर ते वाचारंभण आहे म्हणजे वर वर ओळख देण्यासाठी, निश्चित करण्यासाठी ठेवलेलं एक वरवरचं नाव आहे. पण मृत्तिका हीच त्याच्यामध्ये जशी सत्य वस्तू आहे, बाकी रांजण, गाडगं, मडकं, माठ, सुरई हे सगळं समजण्यासाठी आहे, पण मृत्तिका हीच जशी खरी, तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत. एकमेवा द्वितीयम, हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी एक सत्तत्व होतं आणि ते एकमेव अद्वितीय असं होतं. त्या एकमेव अद्वितीय असा सत्तत्वातूनच सर्व विश्व निर्माण झालं आणि तत्त्वमसि श्वेतकेतो इति उद्दालक महामुनींनी श्वेतकेतूला उपदेश करताना असं सांगितलं की अरे ते सत्तत्व तूच आहेस, ते तू आहेस. तत्त्वमसि श्वेतकेतो इति, ते सत्तत्व तू आहेस, तत्वतः तुझ्यापासून सर्व झालेलं आहे. करणारा, कर्म करणारा जर बोधात नसेल, ध्यानाच्या वेळेला बोध राहतो पण कर्म करताना राहत नाही, हा तुमचा अनुभव आहे की नाहीये? मतभेद जर झाले प्रकृती आणि प्रकृती असा संघर्ष झाला तर आपल्या स्वतःला आणि दुसऱ्याला तुम्ही ब्रह्म समजता का? तुम्ही एकत्वानी पाहून क्षमा करता का? तुम्ही आपल्या स्वतःला तरी ब्रह्म समजता का देह मन बुद्धी समजता? कारण त्याचा संघर्ष होईल तो तुमच्या मनाशी होईल, तुमच्या विचारांशी होईल, तुमच्या बुद्धीच्या निश्चयाशी होईल। आणि हे ध्यान करणाऱ्या अथवा नाम घेणाऱ्या परमार्थी व्यक्तीच्या बाबत मी म्हणतोय। स्वामीजी म्हणत असत की साधनेच्या वेळेला अगदी परमात्म्याशी एकरूप झालेला घराबाहेर पडतो, व्यवहार करता करता अशा स्थितीला येऊन बसतो की नंतर मग तू कोण आणि मी कोण म्हणायला तयार होतो असं ते गमतीने म्हणायचे। हा भाव सतचा जो भाव आहे, करता ही ब्रह्म आहे, इंद्रिय मन बुद्धी नाही, ती तत् या शब्दामध्ये आली। तत् या शब्दामध्ये इंद्रिय मन बुद्धी आली, त्यांचं कर्म आलं, कर्म ज्या जगतामध्ये होतंय ते जगत आलं आणि त्याच्यातून निष्पन्न होणारं फळ आलं तेही जगतातलंच आहे। म्हणून प्रचिती घेतली, इंद्रियांसकट कर्मासकट फळासकट सर्व ब्रह्म आहे हा भाव झाला, पण जो कर्म करतो तो जर बोध विसरला तर उपयोग काय? जशी क्षारता शिल्लक राहते मीठ पाण्यामध्ये विरघळलं तरी, तशी त्या बोधामध्ये द्वैत भावना कायम राहील। म्हणून ते म्हणतात की सद् भावे साधू भावेच, म्हणजे ते निखळ अस्तित्व निष्कंप चैतन्य अविनाशी स्वरूप हे आपण आहोत अशा साधू वृत्तीनी सत इति एतत प्रयुज्यते। सत हा जो शब्द आहे तो योजला जातो, सत सत हा जो शब्द आहे तो जो करता आहे मूळ आत, मी कर्म करतो असा भाव धरणारा तो प्रशस्ते कर्मणी तथा। शिवाय भगवंतांनी असं म्हटलं की ते कर्म ही प्रशस्त पाहिजे, म्हणजे ते कर्म देखील चांगलं पाहिजे, नाहीतर आपल्याकडे मागे एक खून खटला झाला जोशी अभ्यंकर त्याच्यातला तो कोण एक होता तो म्हणाला की हा नायलॉनचा दोरा देखील ब्रह्म, मी देखील ब्रह्म, ज्याला आवळतोय तो देखील ब्रह्म, गीता वाचून माझ्यावर प्रभाव पडला असं तो बोलला, म्हणून हा जो सत शब्द आहे तो सत शब्द कर्त्याला लागू आहे, तो बोधात पाहिजे आणि कर्त्याची जी बाह्य कर्म आहेत ती बाह्य कर्म देखील चांगली पाहिजेत, प्रशस्त पाहिजेत। खूप बांधून बांधून ठेवून सुटका थोडीही इकडं तिकडं नाही अशा पद्धतीने व्यासांनी हे सगळं एडिट केलेलं आहे, भगवंतांनी मुळात सांगितलं। म्हणून जी सत्कर्म आहेत, सत्कर्मांची देखील व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली, तरी संतान सवय वसता, संतांची संगत, संत संग आणि संत संघातून शिकणं, आपल्याला बदलणं, योग ज्ञानी पैसता, योगाचा म्हणजे ध्यानाचा अभ्यास करणं आणि एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणं आणि ज्ञानामध्ये म्हणजे आत्मविचारामध्ये पारंगतता मिळवणं, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, स्वतः इंद्रिय संयमन राखून गुरुचरणांची सेवा करणं, येण्याची सत्कर्मे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. या सत्कर्मांनी त्याचा जो अहम आहे, मीपणाचा भाव आहे, तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होतो. त्याकरताच चाललंय. किती कर्म देखील सत्कर्म पाहिजेत, ती प्रशस्त कर्म पाहिजेत, ती चांगली कर्म पाहिजेत, सात्विक कर्म पाहिजेत. प्रशस्ते कर्मणि तथा म्हणून केवळ आपण अविनाशी अस्तित्व आहोत अशा साधू वृत्तीनी या सत शब्दाची योजना जी केलेली आहे, त्याबरोबर चांगल्या सात्विक अशा कर्मांच्या बाबत देखील सत शब्द योजलेला आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हा जो 17वा अध्याय आहे ते यज्ञ दान तप आठवते ना, 17वा अध्याय चाललेला आहे आपला. याच्या आधी जे सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ, सात्विक दान, राजस दान, तामस दान, तर भगवद्गीता सात्विक कर्मांचा पुरस्कार करती आहे. आणि ती सात्विक कर्म करणारा जो कर्ता आहे, त्यांनी मी अविनाशी परमात्म स्वरूप आहे अशा सत बोधावर येऊन ती करणं अपेक्षित आहे गीतेला. तरी सत शब्दे येणे आटूनी असताचे नाणे दावीजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. म्हणून या सत शब्दांनी असत जे आहे त्या असताचं नाणं, आपलं जे नाणं आहे तर त्याच्यातला असत काढून आटवून जे शिल्लक राहील ते सोनं जसं त्याचं हिणकस बाजूला काढतात धातू शुद्ध करताना, त्याच्यामध्ये काय जे चांदी तांबं मिसळलं असेल ते बाजूला काढायला लागतं, तर मग नंतर ते 100 नंबरी सोनं मिळतं. तसं आपल्या ठिकाणी जे असत आहे ते काढून दावीजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप, मग अव्यंग म्हणजे किंचितही दोष नसणारं अधिष्ठान, सत्ता म्हणजे अधिष्ठान, मूळ बुडात असलेली वस्तू, ती या सत शब्दांनी दाखवली जाते. जे सत तेची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे आपण पा आपण असे अखंडित, की जे अधिष्ठान जे नित्य स्वरूप आहे, अविनाशी स्वरूप आहे, त्याला मरण नाही, जे सत तेची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे, सकाळच्या वेळेला आहे बोध, दुपारच्या वेळेला नाहीये, संध्याकाळच्या वेळेला भांडाभांडी करून घरी आलाय, सगळ्या काळामध्ये तो बोध राहायला पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणजे ध्यान मंदिरात राहायला पाहिजे, घरात राहायला पाहिजे, रस्त्यावर राहायला पाहिजे, काम करायला जातो त्या ठिकाणी राहायला पाहिजे, ज्या ज्या देशामध्ये असेल त्या त्या देशामध्ये सर्वत्र. हे जे सत आहे त्याच्यापासून अनारिस वेगळं होऊच नाहीये. जे सत त्याची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे आपण पा आपण असे अखंडित करता आपण आपल्या मूळ बोधामध्ये अखंड वास करून राहावा. हे दिसते जेतुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची. हे जेवढं जेवढं दृश्य दिसतं आहे ते असतपणे जे नोहे तर ते सगळं दृश्य म्हणजे अगदी आपल्या देहासकट पहिला आपल्याला आपला देहच दिसतो आणि मग देहामधूनच सगळं दृश्य विश्व दिसतं. तर ते असत असल्यामुळं ते नव्हे असा विवेक करत करत देखता रूपी सोये लाभे जयाची. असा विवेक करत करत असं पाहत पाहत आपल्या बोधाची सोय आपण लावून घेतो. तेणेसी प्रशस्त ते कर्म आला शब्द ज्ञानेश्वर महाराजांचं. आता प्रशस्त या शब्दावर व्याख्यान. असं सगळं जरी असलं तरी कर्म हे प्रशस्तच पाहिजे. जे झाले सर्वात्मक ब्रह्म ते प्रशस्त कर्म. जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करुणी सम ऐक्य बोधे. म्हणून जे कर्म आहे कर्म करणारी इंद्रिय आहेत कर्मातून मिळणारं फळ आहे ते असतच आहे. पण त्याच्यातलं असत देखील बाजूला सारून ते मूळ ज्याच्यापासून आलेलं आहे त्या ब्रह्माची आठवण ठेवतो आहे आणि त्या ब्रह्माची आठवण आणि कर्म करणारा जो मी आहे माझ्या देहात तोही सत्स्वरूप आहे अशी आठवण ठेवतो आहे ऐक्य बोधानी. तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे. म्हणून ओंकारांनी आदरिलं म्हणजे बोध घेऊनच कर्माला हात घातला. तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे आणि तो बोध असल्यामुळं अर्थातच जगताकडं कर्माकडं इंद्रियांकडं कर्मफळाकडं ब्रह्मभावनेनी पाहायला जमतं आहे. ते गिळूनी होई जे एकसरे सन मात्रची. म्हणून ते कर्म फळ कर्माचं कर्म करणारी इंद्रिय या सगळ्या गोष्टीही आता थांबून कर्म करणारा जो कर्ता आहे तो ब्रह्म आहे या ठिकाणी येऊन तो थांबतो आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की अक्षरम ब्रह्म परमम स्वभावः अध्यात्म उच्यते. म्हणजे अक्षर ब्रह्मालाच आपण आहोत हा जो भाव तिथं निर्माण होईल तो जाणीव स्वरूप असल्यामुळे झाला. पण तो झाल्यामुळे अहंते गुणांनी वेगळा दिसला म्हणून तिला मूळ माया म्हटलं आणि त्या मूळ मायेपासून पंचभौतिक विश्व निर्माण झालं भूत मात्र झाली आणि आपण सगळे झालो आपला देह इंद्रिय आदी झालं. हे सगळं तत् या शब्दामध्ये इथपासून सगळं ब्रह्मापासून झालेलं आहे म्हणून ब्रह्मस्वरूप आहे असा बोध ठेवला. आता त्याच्या पुढं अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ हे जे आठव्या अध्यायामध्ये सांगितले अधिभूतम क्षरो भावो. हा देह आहे हा जाणारा आहे हा क्षर आहे, जन्माला येतो आणि मरतो. पण या देहामध्ये एक अधिदैव आहे, जीवरूपानी आणि जाणीवरूपानी कोणी आहे. हा जो अधिदैव म्हणजे जीवरूपानी असलेला जो आहे, त्याला जेव्हा बोध होतो, यज्ञ दान तप आदी क्रिया आचरून आपण शाश्वत आनंदाला प्राप्त व्हावं अशी इच्छा तो धरतो, आणि तो जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा त्याला अधियज्ञ असं तिथं म्हटलं 8व्या अध्यायामध्ये. हा अधियज्ञच इथं सत आहे. तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळूनी होई जे एकसरे सन मात्रची, ऐसा हा अंतरंगू सत शब्दाचा विनियोगू, जाणा म्हणे श्रीरंगू. मी ना म्हणे हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा हा सत शब्दाचा विनियोग. भगवान श्रीकृष्णांनी श्रीरंगानी सांगितला, तुम्ही हा विनियोग म्हणजे याचा योग्य अर्थ लावणं कर्म करताना हे कसं ते जाणा असं तो श्रीरंग म्हणाला. मी नाही हा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी नाही म्हणत तो म्हणतोय, हे त्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं. आणि पुढे ते असं म्हणतात, ना मीची जरी हो म्हणे, आता मी सांगितलं असं जर मी म्हटलो तरी श्रीरंगी दुजे हे जी उणे, तर श्रीकृष्णांनी सांगितलं ते सोडून मी सांगतो असं मी म्हणतो, इथंच द्वैत आलं आणि तेच उण आहे, तेच व्यंग दिसेल. म्हणून हे बोलणे देवाजेची, म्हणून हे बोलणं बुवा सगळं आहे ते देवानीच केलेलं आहे. ही ज्ञानेश्वरी किती गोड आहे, त्याच्यामध्ये जर आपण असं रमून जाऊन ऐकली तर आपल्या लक्षात येतं की काय कसं सांगितलं हे. आता आणि कही परी सत शब्दू हा अवधारी, सात्विक कर्मा करी उपकारू जो. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत.